पाश्चात्य ठेका म्हणजेच वॉल्स रिदम असलेल्या या द्वंद्वगीताचे कवी आहेत गंगाधर महामरे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल.
दिशा दिशा